इयोब अध्याय 11। नंतर नामाथीच्या सोफेरने उत्तर दिले आणि तो म्हणाला, शब्दाच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे। सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का? तुझ्या गर्वाच्या बडबडीने दुसरे चुप्प होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजित करणार नाही काय? तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे। अहो, परंतु देवाने बोलावे आणि तुझ्या विरुद्ध त्याने होट उघडावे। तो देव तुला ज्ञानाचे रहस्य दाखवतो। चातुराईत तो देव महान आहे। तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तू करत नाही, हे तू समजावे। तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे। त्याचे शहाणपण आकाशाच्या उंची इतके आहे। तू काय करू शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे। तू काय जाणू शकतोस? तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे। फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले। जर त्याने एखाद्याचा न्याय करावायचे ठरवले तर त्यास कोण अडवू शकेल? त्यास चुकीचे लोक माहीत आहेत। तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय? परंतु मूर्ख मनुष्यास शहाणपण समजत नाही, त्यांना समजेल। रानटी गाढव मनुष्यास जन्म देईल। परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस। तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस। तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस, तरच तू निश्चित त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील। लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविना खरोखर तू खंबीर आणि भीतीशिवाय उभा राहशील। तू तुझे दुःख विसरशील। तुझे दुःख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल। तू दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल। आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल। तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल। खरोखर सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील। तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कुणीही त्रास देणार नाही। खरोखर तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील। वाईट लोकांचे डोळे थकतील, परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही। त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल।